50 languages.
86.
Chiasi.
Fragen. Vergangenheit 2.
Prashne. Bhutkal 2.
Prashne. Bhutkal 2.
Welche Krawatte hast du getragen?
Tumne kaunsi tie pehni hai?
Tumne kaunsi tie pehni hai?
Welches Auto hast du gekauft?
Tumne kaunsi gaadi kharidi hai?
Tumne kaunsi gaadi kharidi hai?
Welche Zeitung hast du abonniert?
Tumne kaunsa akhbar lagwaya hua hai?
तुमने कौन सा अखबार लगवाया हुआ है?
Wen haben Sie gesehen?
आपने किसको देखा था?
आपने किसको देखा था?
Wen haben Sie getroffen?
आप किसको मिले थे?
आप किसको मिले थे?
Wen haben Sie erkannt?
आपने किसको पहचाना है?
आपने किसको पहचाना है?
Wann sind Sie aufgestanden?
आप कब उठे हैं?
आप कब उठे हैं?
Wann haben Sie begonnen?
आपने कब आरंभ किया है?
आपने कब आरंभ किया है?
Wann haben Sie aufgehört?
आपने कब खत्म किया है?
आपने कब खत्म किया है?
Warum sind Sie aufgewacht?
आपकी नींद कब खुली थी?
आपकी नींद कब खुली थी?
Warum sind Sie Lehrer geworden?
आप शिक्षक क्यों बने थे?
आप शिक्षक क्यों बने थे?
Warum haben Sie ein Taxi genommen?
आपने टैक्सी क्यों ली है?
आपने टैक्सी क्यों ली है?
Woher sind Sie gekommen?
आप कहां से आए?
आप कहां से आए?
Wohin sind Sie gegangen?
आप कहां गए थे?
आप कहां गए थे?
Wo sind Sie gewesen?
Aap kahan the?
Aap kahan the?
Wem hast du geholfen?
Aapne kiski madad ki hai?
Aapne kiski madad ki hai?
Wem hast du geschrieben?
Aapne kisko likha hai?
Aapne kisko likha hai?
Wem hast du geantwortet?
Aapne kisko uttar diya hai?
Aapne kisko uttar diya hai?